शांति से अग्रदूत भगवान गौतम बुद्धाच्या धम्माची पताका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समर्थपणे फडकवली हे सांगायची गरजच नाही. आणि म्हणूनच भीम हा तथागताच्या सागरातला माणिक होता.
तथागताच्या सागरातला माणिक होऊन गेला.
पंचशीलचा ध्वज या देशी उंच उंच रे नेला. पंचशीलचा ध्वज या देशी उंच उंच रे नेला.
तथागताच्या सागरातला माणिक होऊन गेला.
पंचशीलचा ध्वज या देशी उंच उंच रे नेला. पंचशीलचा ध्वज या देशी उंच उंच रे नेला.
तथागताच्या सागरातला सागरातला माणिक होऊन